नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो
मी
हॅलो
राजेश, इंडिया वन
हॅलो सर हॅलो
मी राज
हॅलो
नमस्कार.
हां बोला सर
काय
हॅलो
समस्या आहे?
सर, अकाउंट में से बैलेंस आया, विड्रॉल नहीं हुआ सर एटीएम से।
मला समजत नाही, तुमच्या खात्यातून पैसे गेले पण ATM मधून पैसे मिळाले नाहीत.
हाँ
हे
नाइस सर।
मला सांगा. अरे हा,
हाँ
व्यवहार
हेलो
ठीक आहे.
हेलो
मी कृपया तुमची समस्या सांगा की मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे. तुम्ही
सर,
ATM
एटीएम मधून पैसे काढलं, विड्रॉ झालंय, कॅश भेटलं नाही।
काही मला समजत नाही, तुमच्या खात्यातून पैसे गेले पण ATM मधून पैसे मिळाले नाहीत.
हो
कृपया
सर,
कृपया मला सांगा. हा व्यवहार तुम्ही UPI ने केला होता की कार्ड ने?
कार्ड ने
ठीक आहे, हा कार्ड व्यवहार होता. कृपया मला कृपया मला सांगा ATM ID, व्यवहाराची तारीख.
सर एटीएम आयडी आहे 9341, लास्ट आकडे सर।
कृपया तुमच्या कार्डचे शेवटचे 4 अंक सांगा.
9341।
ATM ID 9341. ठीक आहे.
हो सर,
तुमच्या व्यवहाराचा दिवस आणि तारीख सांगा.
22 जानेवारी 2026।
ठीक आहे. तुमचा व्यवहार 22 जानेवारी 2026 झाला होता.
हाँ
आज नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुमची तक्रार नोंदवली नंबर 6751-35 आहे. तुम्हाला
एक मिनट सर,
याशिवाय
नंबर कंप्लेंट नंबर काय सर?
तुमचा कंप्लेट नंबर म्हणजे डॉकेट नंबर आहे 6751-35. हा नंबर
हेलो सर,
तुमच्या
सर अनेक बार 6-7। हेलो
संपर्क.
हेलो
कृपया
हेलो,
शांत.
आवाज नाही येत सर तुमचं क्लिअर।
कृपया मला 1 मिनिट द्या, मी माझा आवाज वाढवतो. आता
हो सर,
तुम्हाला माझा आवाज ठीक आहे? आता
हाँ ठीक
तुम्हाला
आहे सर, कंप्लेंट नंबर पाहिजे होती ना।
हो तुमचा कंप्लेट नंबर म्हणजे डॉकेट नंबर आहे 6751-35. तुम्ही हा नंबर नोंदवून ठेवा.
हो
आता
तो
तुम्हाला
बॅलन्स किती दिवसात येईल सर बॅलन्स?
RBI नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधा. त्यांना ATM ID 4A1 सांगून तुमच्या रिफंडची माहिती विचारा.
हाँ, कोण्या नंबरवर सर?
आज तुमची मदत करून बरन वाटलन. इंडिया 1 ATM सपोर्टला कॉल केल्याबद्दल धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा दिवस चांगला जावो.
सर हॅलो हॅलो,